नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद् भागवत स्कंद तीसरा अध्याय 23वां श्लोक क्रमांक 51 देवहूतिर उवाच सर्वं तद् भगवान् मह्यं उपोवाह प्रतिश्रुतम् तथापि मे प्रसन्नाय अभयं दातुमर्हसि देवहूतिर्वाच सर्वं तद् भगवान् मह्यम् उपोवाह प्रतिश्रुतम् तथापि मे प्रपन्नाय अभयं दातुमर्हसि देवहूतिर्वाच सर्वं तद् भगवान् मह्यम् उपोवाह प्रतिश्रुतम् अथापि मे प्रपन्नाय सर्वम् अभयं दातुमर्हसि देवहूति देवहूति उवाच मणाली सर्वं सर्व तत् ते भगवान् हे प्रभु मह्यं मला उपोवाह पूर्ण केले आहे प्रतिश्रुतं दिलेले वचन अथ अपि तरीही मे मला प्रपन्नाये जी शरण आलेली आहे तिला अभयम अभय धातुम देण्यास अर्हसी तुम्ही समर्थ आहात भाषांतर आणि तात्पर्य श्री एस सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद द्वारा श्री देवहूती म्हणाली हे प्रभो तुला दिलेली सर्व वचने तुम्ही पूर्ण केलेली आहेत तथापि मी तुम्हा शरण आलेली आहे तरी तुम्ही मला अभय सुद्धा द्यावे तात्पर्य देवहूतीने आपल्या पतीकडे भयरहित गोष्टीची याचना केली आहे पत्नी या नात्याने ती आपल्या पतीला पूर्णतः शरण गेली होती आणि तिला निर्भयत्व प्रदान करणे हे तिच्या पतीचे कर्तव्य होते मनुष्य आपल्यावर विसंबून असणाऱ्या व्यक्तींना कसे निर्भयत्व प्रदान करतो याचा उल्लेख श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये करण्यात आला आहे जो मृत्यूच्या पकडीतून मुक्त होऊ शकत नाही तो परतंत्र होय आणि त्याने आध्यात्मिक गुरु पती नातेवाईक पिता किंवा माता इत्यादी काहीही होऊ नये परतंत्र वा कनिष्ठित व्यक्तींना अभय प्रदान करणे हे वरिष्ठ व्यक्तींचे कर्तव्य असते म्हणून पिता माता आध्यात्मिक गुरु नातेवाईक किंवा पती या नात्याने एखाद्याची जबाबदारी घेताना मनुष्याने आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भौतिक जगातील भयंकर परिस्थितीतून मुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे भौतिक जीवन सदैव भय आणि चिंतेने भरलेले असते देवहूती म्हणते तुम्ही स्वतःच्या योग सामर्थ्याने मला सर्व प्रकारची ऐहिक सुखे प्रदान केलेली आहेत आणि आता तुम्ही निघत असल्यामुळे मला अंतिम वरदान दिले पाहिजे जेणेकरून मी बुद्धविषयी जीवनातून मुक्त होऊ शकेल ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजना शलाखया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्या मनोभिक्तं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणाधृता श्रीविशाखान्वितंश्च। नमा ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। देवहूतिर उवाच सर्वं तद् भगवान् मह्यम् उपोवाह प्रतिश्रुतम् अथापि मे प्रपन्नाया वयं दातुमर्हसि। श्री देवहूती म्हणाले, हे प्रभो, मला दिलेली सर्व वचने तुम्ही पूर्ण केलेली आहेत, तथापि मी तुम्हा शरण आलेली आहे, तरी तुम्ही मला अभय सुद्धा द्यावे। कर्दम मुनी आणि देवहूती यांच्यातला हा दिव्य संवाद, श्रीमद भागवतातले काही श्लोक फास्ट फॉरवर्ड केलेले आहेत, कारण सुखदेव गोस्वामी सारखा वक्ता नाही आहे, जरी ऐकणारे श्रोते तसे असतील। अशा देवहूती कर्दमुनींचा विवाह झाल्यानंतर कर्दमुनीने देवहूतीची इच्छा जाणून तिच्यासाठी आकाशामध्ये सुंदर असा एक महाल बनवला। आजची वैज्ञानिक पण तोच प्रयत्न करतायत आकाशामध्ये महाल बनवण्याचा, पण त्यासाठी किती कोटी रुपये खर्च करावे लागतात तरी शक्य नाही, कधीतरी पडणार। पण कर्दमुनीचा महाल त्याच्या इच्छेनुसार बनला, त्यांच्या इच्छे जेव्हा जोपर्यंत आहे तोपर्यंत असाच राहील। तर कलियुग हे तंत्रयुग आहे, पूर्वीचे युग मंत्रयुग, मंत्राने जे तंत्राने करता येत नाही, यंत्राने करता येत नाही, ते मंत्राने पूर्वीचे लोक करत असत। तर केवळ देवहूतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि नंतर अतिशय शृंगारिक असं वर्णन येतं कशा प्रकारे देवहूतीने कर्दमुनीचं मन आकर्षित केलं। प्रभुपाद वर्णन करतायत तात्पर्यामध्ये अनेक, की स्त्री ही पुरुषावरती प्रेम करते, ते प्रकट करण्यासाठी, पुरुषाचं मन आकर्षित करण्यासाठी शृंगार करते। तर स्त्रीनं शृंगार करणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गैर नाही आहे, परंतु कुणाला आकर्षित करण्यासाठी, फक्त आपल्या पतीला आकर्षित करण्यासाठी, आणि ते पण कपडे कमी करून नव्हे, पूर्ण कपडे घालून। आजकालचे लोक, आजकालच्या स्त्रिया कपडे उतरून पतीला नव्हे इतर सर्वांना आकर्षण करण्यासाठी प्रयत्न करतात, पण हे कलियुगाचं वेश्यावृत्तीचं लक्षण आहे। कारण स्त्री आपल्या पती समोरच केवळ विवस्त्र होऊ शकते आणि कुठे नाही। तर अशा शृंगारिक वर्णन, सुंदरचं वर्णन केलेलं आहे, पण ते कर्दमुनीचं मन आकर्षित करण्यासाठी, कर्दमुनी ही त्यामुळे आकर्षित होत आहे. आणि ज्यावेळेला मनू आपल्या मुलीला देवहूतीला घेऊन येतो आणि कर्दमुनीला आपली मुलगी देतो, कर्दमुनी हा तर ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी आश्रममध्ये राहिल्यानंतर स्वाभाविकच इंद्रिय निग्रह मनोनिग्रह हे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळं त्यांचं स्त्रीकडे असं आकर्षण नाहीये, परंतु एक सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे की मी नैष्ठिक ब्रह्मचारी राहू शकणार नाही. आणि त्यांची इच्छा म्हणून भगवंताच्या योजनेमुळं स्वतः म्हणू आपली सुंदर अशी पुत्री अतिशय लावण्यवती दिसायला सुंदर आकर्षक शरीर सुडौल जसं वर्णन भागवत मध्ये ती ज्यावेळेला आपल्या टेरेस मराठी मध्ये काय म्हणतात गच्चीवरती मला वाटत नाही बरोबर शब्द आहे पण भागवत मध्ये प्रणिकुमारने ट्रान्सलेट केलं ठीक आहे. तर गच्चीवरती ज्यावेळेला ती चेंडूने खेळत असते तर गंधर्व आकाशातून विमान मार्गाने जात असताना ते पडतात आणि मूर्तीतून विमानात खाली पडतात असं सौंदर्य आज आपण पाहू शकत नाही कुठे. तर अशी इतकी सौंदर्यवान पण तीही स्वतःहून पती शोधायला जात नाही, आपल्या वडिलांनी दिलेला पती जो की साधू आहे, केस सगळे वाढलेले आहेत, अंग जे आहे ते कृष आहे किंवा अतिशय सुडोल असं नाहीये. बाह्य दृष्टीनं कर्दमुनीकडे आकर्षित होण्यात काहीच नाहीये, तरी पण त्यांचे गुण पाहून त्यांच्यावरती झालेले संस्कार पाहून देवहूती त्यांना पती म्हणून स्वीकार करायला तयार आहे. आणि स्वीकारल्यानंतर स्वाभाविक ब्रह्मचारी आश्रम मध्ये वाढल्यामुळं तितकस स्त्रीचं आकर्षण नाहीये. शास्त्रामध्ये लिहितात की शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की स्त्रीने कसं पुरुषाला आकर्षित करावं, जरी आहार निद्रा भय मैथून या गोष्टी निषिद्ध आहेत तरी पण शरीर जोपर्यंत आहे या गोष्टी मर्यादेनुसार कशा कराव्यात यासाठी शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्यासाठी शास्त्र आहे की कामभावना ही कशी जागृत करावी स्वतःच्या मनामध्ये आणि दुसऱ्याच्या मनामध्ये. गृहस्थ लोकांना शास्त्रामध्ये शिक्षण दिलं जातं याच. तर ह्या सर्व वृत्तीनुसार देवहूती आणि कर्दममुनी या गृहस्थाश्रमामध्ये व्यस्त आहेत. अनेक रीत्या आपलं शरीर देवहूती शृंगारिक रीत्या सजवते आहे, त्याचं अतिशय सुंदर वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे हा भागवतम मध्ये. तर कर्दमुनी तिच्याकडे आकर्षित होतात, दोघांचं मिलन होतात आणि त्यातून कन्या प्राप्ती होते. आणि कर्दमुनीने वचन दिलेलं आहे पहिलं की ज्यावेळेला पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेला मी सगळं सोडून फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठी निघून जाईल. देवहूती असा प्रसंग आलेला आहे, देवहूतीला कर्दमुनी सांगतायत की मी माझं तुला दिलेलं वचन पूर्ण केलं, आता हरिभाऊ हा मी चाललो गुड बाय. तर एक तर वचन आहे आणि देवहूतीने त्याचा स्वीकार पण केलेला आहे. देवहूती जरी वरवर हसते आहे तरी पण अंतःकरणामध्ये तिच्या एक प्रकारची भीती आहे की पत्नीचा जर पती निघून गेला तर तिचा सांभाळ कोण करणार, आणि आता तर 9 मुली पण आहेत. तर ती चिंता व्यक्त करते की ह्या 9 मुलींची लग्न होतील, तुम्ही संन्यास घेऊन पुढे आलात, मुली वाढतील, लग्न होतील, नंतर मी एकटीच राहणार, माझी काळजी कोण करणार. एक छोटासा ट्रॅक कर्दमुनीसाठी बनवते देवहूती, पण कर्दमुनी ह्याच्यामध्ये फसत नाही. तर जसं सांगितलं जातं की फलेने व परिचय शास्त्रामध्ये असं ज्या वेळेला शृंगारिक वर्णन येतं, आपल्याला वाटेल कुठेतरी अशी भौतिक आपण इंद्रियांना उत्तेजन देणारी कादंबरी वाचतो आहोत किंवा असं काहीतरी पाहतो आहोत, त्याच्यापेक्षाही सुंदर असं वर्णन याच्यामध्ये आहे. परंतु अशा वर्णनातून वैराग्याकडे जातो कसे कर्दम म्हणे हे शिक्षण देण्यात आलेलं आहे. असं नाही की अशा वैराग्यात राहून तसं तो अडकून पडतो. तर आजकालचे जे शिक्षण जे आहे इंद्रिय तृप्तीचं, ते त्यातनं बाहेर पडण्यासाठी नाही, ते त्यामध्ये अडकून राहण्यासाठी. परंतु वैदिक शास्त्रामध्ये ज्या वेळेला असे काही प्रसंग येतात, ताबडतोब त्याचा अंत काय होतोय आपण पाहिलं पाहिजे. शृंगारिक वर्णन आहे, स्त्रियांचं वर्णन आहे, तर हे सगळ्या वर्णनातून त्याचा अंत फुले नेहमी परिचयेत की त्याचा अंत काय आहे की कर्दमुनीचं वैराग्य. जर हे शृंगारिक रस भासून त्याच्याबद्दल आकर्षण होत असेल तर पुढच्या शास्त्रामध्ये पुढच्या अध्यायामध्ये कर्दमुनीचं वैराग्य झालेलं आहे त्याच्यापुढे पण आपण आकर्षित झालं पाहिजे. असं नाही की भागवत मधलं एक आपण घेऊन दुसरं सोडून देऊ. तर त्यातनं जर आपल्याला शृंगार तसा आवडत असेल तर त्यातलं वैराग्यही आपण घेतलं पाहिजे. आणि शृंगार भागवत ह्या मध्ये वर्णन केलंय की हा शृंगार जास्त वेळ टिकत नाही, वैराग्य हे आलंच पाहिजे. म्हणजे असं नाही की भागवत काय म्हणून आपण तिथे अडकून बसू, वैराग्यापर्यंत आलंच पाहिजे. कर्दमुनीची अशी असा ज्यावेळेला हा प्रसंग आलेला आहे, देव होती त्याला कर्दमुनी तिला म्हणतात आणि देवहूतीलाही हे स्वीकार आहे. कारण ती ही राजाच्या राजाची राजकन्या आहे. नारद मुनींकडनं तिने वर्णन ऐकलेलं आहे कर्दमुनीचं, म्हणजे नारद मुनींचा ज्यांचा सांगा आहे भक्तीचा थोडातरी प्रभाव त्यांच्यावर असलाच पाहिजे. काम सर्व काम वा मोक्ष काम उदारवी त्रिवेण भक्ती योग आहे नजंते पुरुषम परम. जर मनामध्ये काम असो किंवा अकाम असो निष्काम असो कुठेही असो, तर कुठल्याही वृत्तीनं कसं का असेना भगवंताच्या संपर्कामध्ये जळला येतो, तो जो काही दोष आहे हा आपण निघून जातो. भगवान सांगतात की जितकी भक्ती आहे तेवढी मी टिकवतो आणि काय कमी असेल तर मी त्यांना देतो. कुठलाच लोक आहे नाही. कृष्णा सेज आय प्रोटेक्ट व्हॉट एव्हर यू हॅव अँड प्रोव्हाइड व्हॉट एव्हर यू लॅक. योगक्षेम आम्ही अन्यश्चिन्तयन्तो माम येना पूर्वि पासते तेषां मिथ्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हरे कृष्ण योगक्षेम वहाम्यहम्. तर 84 लक्ष योनीतून फिरत फिरत आल्यानंतर आता काही थोडासा गंध इंद्रियतृप्तीचा जीवामध्ये राहण्याची शक्यता आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर सुद्धा अगदी सर्व ज्ञान असताना सुद्धा भगवान सांगतात की इंद्रिया आणि ब्रह्मतीनी हरंती प्रसभम मन. सगळं ज्ञान आहे आपल्याला, माहिती आहे की भौतिक सृष्टी, पतीलाही माहिती आहे, पत्नीलाही माहिती आहे, मुलांनाही माहिती आहे, आजोबालाही माहिती आहे, आजीलाही माहिती आहे, पणजोबालाही माहिती आहे, पणजीलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे सगळं दुःखापत आहे. बाहेर कसं करायचं हे कुटुंबात राहून शक्य नाही. त्यासाठी साधूचा संघ हा महत्वाचा आहे. जो की यातून बाहेर पडलेला आहे अशा व्यक्तीचा जोपर्यंत संघ होत नाही, कृपा सांगतात की वैराग्य अंतकरणामध्ये येणं अशक्य आहे. या सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जग दुःखमय आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. अगदी नास्तिकांना पण माहिती आहे, जे सगळे देव नाही म्हणतात त्यांना पण माहिती आहे. परंतु यातनं बाहेर पडण्यासाठी कोण प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला शास्त्रामध्ये बुद्धिमान म्हटलेलं आहे. तर देवहूती आणि कर्दमुनी आपलं जे काही त्यांच्या इच्छा होती इंद्रिय तृप्तीची कर्दमुनीची गृहस्थामध्ये, तर आपण ते झाल्यानंतर त्यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार करतायत, वैराग्य कसं प्राप्त करायचं याचा विचार करतायत. असं नाही की आता एवढं देवहूतीला मस्त सुंदर असा पॅलेस बनवून दिला, मोठं महाल बनवून दिला, कन्या झालेल्या आहेत, पत्नी सुंदर आहे, म्हणून तिथेच राहण्याचा विचार करत नाही आहेत. तर देवहूती जी म्हणते आहे की तुम्ही सर्व गोष्टी मला दिलात, आता आणखी एक गोष्ट तुम्ही द्या, मला अभय द्या. तर हे अभय कसं देणार? तर कृष्णाच्या चरणी आश्रय देऊन अभय देणार. कारण देवहूतीलाही हे माहितीये की कर्दमुनी जरी आपला पती असला तरी तो सनातन आपला त्याचा संबंध नाही आहे. सनातन संबंध आहे तो अभय भगवंताचा आहे, अभय चरण. आणि त्याचा आश्रय देणं प्रभूचरण सांगतात की हे खरं पतीचं कर्तव्य आहे. पतीचं कर्तव्य नाही की फक्त मुलं देणं, मुलांना शाळा शिकवणं, पत्नीला भरदारी वस्त्र अलंकार देणं, तर हे दुय्यम आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्यांना कृष्णाच्या चरणी आश्रय देणं, आणि हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पती आपलं कर्तव्य निभावू शकत नाही. पती वर्णन केलं जात की पती जोपर्यंत आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलांचं जबाबदारी भौतिक दृष्ट्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत तो भगवंताकडे जाण्यासाठी सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. जर कोणाला संन्यास घ्यायचा असेल तर त्यांनी ही व्यवस्था केली पाहिजे आपल्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी, आणि त्यांच्या संमतीनं संन्यास घेतला पाहिजे. अर्थात पत्नी काय संमती देणार नाही, पण जर ती शास्त्रसंमत म्हणजे शास्त्र शिकलेली असेल तर एखाद्या त्या स्तरावरती आल्यानंतर भगवत भक्ती त्याच्यामध्ये इतकी जागृत झालेली आहे आपल्या पतीमध्ये तर ती संभावना आहे की ठीक आहे आता आपलं आयुष्य झालेलं आहे, मुलगा आहे तो आपली काळजी करतोय, त्याला ती संमती देईल. नाही दिली तर अशा वेळेला समजतो की पत्नीचा त्याग केला पाहिजे. दोन्ही आहे या दृष्टीनं या स्तरावरती कर्दम मुनी आलेले आहेत. हा अत्यंत विचलित करणारा असा मन विचलित करणारा पती पत्नीच्या संबंधामध्ये हा विषय आहे की पूर्णपणे भगवंताला शरण जाणे. तर कर्दम मुनीने आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळलेली आहे, पत्नीसाठी घर दिलेलं आहे, तिला मुलं दिलेली आहेत, सगळी व्यवस्था केलेली आहे, आणि म्हणून तर ही इच्छा ते प्रगट करतायत की आता मला जाऊ द्या. त्याला माहिती आहे की श्रीधर महाराज आचार्य जे आहेत हे ब्रह्मचारी होते, मनामध्ये संस्कार ब्रह्मचारी राहण्याचे होते, पण एक सुप्त इच्छा मनामध्ये होती की विवाह करण्याची, थोडी इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा मनामध्ये होती. असं नाही कृष्ण भावनेमध्ये काय कमी होत, आपण असा विचार करतो प्रमाणे की कोण जर विवाह करत असेल किंवा कोण जर थोडा पैसा कमवत असेल तर तो भक्तीतून एकदम पतन झालं त्याचं. कारण काही सुप्त इच्छा ज्या असतात त्या शास्त्रानुसार जाळून टाकल्या जातात, आणि म्हणून ह्याच्यामध्ये भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे की विवाह हे कसा एक किल्ल्यासारखा आहे, म्हणजे इंद्रिय जी उच्छृंखल होऊन पळण्याचा प्रयत्न करतात त्याला पत्नी अटकावा करते, आणि मग तो शांत मनानं भगवत चिंतन करू शकतो आणि त्याच्यामध्ये नाही अडकला तर. पतनी आणि पत्नी दोन्ही तुकाराम महाराज सांगतात की पत्नी पत्नी जर नसेल तर ती पतनी आपल्या पतनाला कारण होत होते. पत्नी याचा अर्थ जी आपल्याला भगवत धर्मामध्ये जाण्यासाठी मदत करते. आपण पत्नीशी विवाह करावा पत्नीशी नाही, सॉरी पत्नीशी विवाह करावा पत्नीशी नाही. तर या देवहूतीचा मन चलबिचल झालेलं आहे की आता माझं कसं होणार, आता माझं कसं होणार. प्रत्येकाला काळजी ही असते की माझ्या नंतर कसं होणार, माझ्यानंतर कसं होणार. पण जे लोक जे आहेत पत्नीचंच नव्हे, आपल्या मुलाचं नव्हे, त्याच्या मुलाचं नव्हे, त्याच्या मुलाचं 10 पिढ्याचं चिंतन करतात, आणि 10 पिढ्यांना पाहिजे तेवढा पैसा असेल तरी सोडायचा मन होत नाही. हा तर श्रीधर महाराज हे ब्रह्मचारी आणि त्यांचा विवाह ज्या वेळेला त्यांनी केला काही कारणामुळे विवाह झाल्यानंतर त्यांनी मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली की आता आपलं आध्यात्मिक आयुष्य संपलं, कारण पत्नी आहे त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही. आपण काय पूर्ण वेळ गुरुच्या सेवेसाठी देऊ शकणार नाही किंवा पूर्ण वेळ आपण भगवंताची भक्ती करू शकणार नाही, कारण मर्यादा आलेली आहे आता. आणि मग नंतर स्वाभाविकपणे पत्नी आल्यानंतर पत्नीची इच्छा होते की आपल्याला आता मुलं अपत्य झाली पाहिजेत, तर त्यांची पत्नी पण गर्भवती राहते. तर श्रीधर महाराज त्यावेळेला चिंतन करतात की आता पूर्ण आयुष्य संपलं, कारण एक पत्नी होती, आता माझी पत्नी गरोदर आहे, पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. आणि ते पण असे काही सोसायटीमध्ये राहत नव्हते, एका अपार्टमेंट मध्ये की जिथं सगळे लोक काळजी घेतील, जंगलामध्ये राहत आहेत. तर गरोदर झाली नंतर श्रीधर महाराजांची चिंता आणखी वाढली, आता कसं शक्य आहे सगळं सोडून जाणं, शक्यच नाही, संपलं आपलं आध्यात्मिक पूर्णपणे पतन झालं. तर खरोखरच पत्नी तिला मुलगा होतो आणि श्रीधर महाराज विचार करतात की आता तर शक्यच नाही, आतापर्यंत 2 होते आम्ही दोघंच, आता हा 3रा पण आहे, आता 3 म्हणजे कुटुंब झालं आता. हा आतापर्यंत 1 कुंबी होता, आता अनेक कुंब आली आपल्या घराला. अदौ गृहक्षेत्र सुताप्त वित्तर जनस्य मोहोर अहम ममेती. आता माझा भाव संपला तर मी काही भक्तीमध्ये उन्नती करू शकणार नाही. चिंतन करत बसले असताना ते पाहतात की नुकताच एक पाल आहे जमिनीवर भिंतीवरती चुचू करते आहे. तर ही पाल नुकत्याच एका पिलाला लहान बाळाला जन्म देते आणि ते लहान पिल्लू जे आहे पालीचं हे बरोबर आपल्या आईसारखं जीभ बाहेर काढतं आणि एका किड्याला पकडतं. तर श्रीधर महाराज दॅट इज अ टर्निंग पॉइंट. ते विचार करतात की मी समजतोय की मी ह्या माझ्या मुलाचं आणि आईचं पालन करणार आहे पण ही पाल जी आहे ती पाल त्या मुलाला तिचा बाप कोण आहे हेही माहिती नाही. ही एकटीच आहे आणि ही पाल लहानपणापासून स्वतः किडे म्हणजे जिभेनं किडे मारून स्वतःच खाते आहे. ते रक्षण ही बुद्धी कोण देत सगळं विचार करतात की सगळं भगवंत रक्षण करतायत. भगवंत प्रत्येक जीवाचं रक्षण करतायत. असं नाही की मी यांचं रक्षण करतोय. तर आधीच असलेली त्यांची आध्यात्मिक वृत्ती जी आहे वैराग्य जी आहे ते आलं. असं नाही की जबाबदारी बेजबाबदार म्हणून कधी कधी आम्ही भक्त भेटतो प्रचार करताना कधी कधी लोक काउन्सिलिंग कडे येतात. प्रभूजी अगोदर जर कळालं असतं तर मी लग्नच केलं नसतं. त्याच्यावर केवढा त्रास आहे हो. हा तर त्रास होते म्हणून बेजबाबदारीने गृहस्थाश्रम सोडण्याची काही काही लोकांची इच्छा असते. त्रास बायकोचा त्रास मुलांचा त्रास पैसा कमवा. पण असं मध्ये तेच करावं लागतं. पैसा कमावा लागतो नाही असं नाही. बायको नाही आहे पण भगवंताकडे तेच करावं लागतं. असं नाही की त्यांना मुक्ती आहे. तर हा त्रास नको. बेजबाबदारीने वैराग्य येतं ते जास्त दिवस टिकत नाही. कारण इथे तेच करावं लागतं. ऑफिसमध्ये आपण जावं लागतं. इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जावं लागतं. कलेक्टर ऑफिसमध्ये जावं लागतं. लोकांच्याकडनं शिक्षा कराव्या लागतात. काम करावं लागतं. तर त्याच गोष्टी भगवंताकडे कराव्या लागतात. असं नाही की त्यांना मुक्ती होते आपल्याला. तरी पत्नी नाही आहे. तरी मोठं कुटुंब आहे. गुरु बंधू आहेत. कॉंग्रेगेशन आहे. तर ही सेवा आहे. तर काही लोकांना असं व्हायला असं वाटतं की अहो प्रभू अगोदर आम्हाला समजलं असतं तर आम्ही लग्नच केलं नसतं. तर बेजबाबदार होण्याची गरज नाही आहे. जबाबदारी आहे ती स्वीकारल्यानंतर ते पूर्ण करणं हे महत्वाचं आहे. तर श्रीधर महाराजांनी विचार केला की त्यांच्यामध्ये भक्ती पूर्ण वैराग्य निर्माण झालं होतं अगोदरपासून. असं नाही की बेजबाबदारीने प्रभुपाद सांगतात एवढी जर भक्ती तुम्हाला झाली असेल तर कुटुंब तुम्ही सोडू शकता. एवढी जर भक्ती भगवंतावर एवढं प्रेम निर्माण झालं असेल तर कुटुंब सोडलं तर भगवंत त्याची काळजी घेतील. तुम्ही काळजी घेण्याची कारण नाही. पण बेजबाबदारी नाही की घरात खूप त्रास आहे म्हणून जर सोडलं तर ते बेजबाबदारपण आहे. हा खूप त्रास आहे याच्यामध्ये. तर भक्ती भाव निर्माण झाला असेल खरोखरच समाजाविषयी कळकळा खरोखरच गुरुची सेवा ही खरोखरच हे जे ज्ञान आहे हे लोकांना देण्यासाठी जर अंतःकरणापासून स्फूर्ती येत असेल भगवंताला शरण देण्याची तर असं वैराग्य जे आहे ते शास्त्रसंमत आहे. कर्णमुनींचं जे वैराग्य आहे हे बेजबाबदारीमुळे आलेलं नाहीये. तरी इंद्रिय तृप्ती झाली मोठं घर बांधलं ते त्यांची इच्छा म्हणून नव्हे. कधी कधी गृहस्थाश्रमामध्ये पती आणि पत्नी हे एकमेकांवरती अवलंबून आहेत. तर एकमेकांच्या इच्छा पूर्ण करणं आणि त्यातून वैराग्य भावना निर्माण होणं हे महत्वाचं आहे. त्याच गततेमध्ये किंवा अंधकारामध्ये बुडून राहणं बुडून राहणं हा या आश्रमाचा उद्देश नाही आहे. तसं भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. उद्धवांना भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की मध्य मांस आणि मैथून या तिन्ही जीवाच्या स्वाभाविक आहेत. जो अज्ञानामध्ये जीव आहे त्या मध्य मांस आणि मैथून या तीन गोष्टीकडे त्याचा स्वाभाविकपणे आकर्षण पडतं. संस्कार नसतील तर संस्कार असतील तर ह्यातनं कसं मुक्त व्हायचं हे शास्त्रामध्ये शिकवलं जातं. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत मध्य मांस आणि मैथून या कशा स्वीकार कराव्यात आणि कशा त्याग कराव्यात यासाठी त्याचं वर्णन केलेलं आहे भागवत मध्ये. तर भौतिक शास्त्र ह्याचा कशी ह्याच्यामध्ये कायम करत राहावं याच्याविषयी आपल्याला ज्ञान देतं. आध्यात्मिक शास्त्र ह्याचं वर्णन करत करत त्यातनं बाहेर कसं पडावं याच्याविषयी ज्ञान देतं. तर हे कर्णमुनी किंवा पुरंजन किंवा पुढे आपण नव्या अध्यायामध्ये दमयंती यहाँ ऐकतो ज्या श्रृंगारिक आहेत, तर या सगळ्या कथांच्या पाठिंबाचा निष्कर्ष आहे की एवढं जरी झालेलं असलं तरी हे कसे त्यातून बाहेर पडले नारद मुनीच्या कृपेनं किंवा गुरुच्या कृपेनं. असं नाही की त्याच्यामध्ये गाडकेत राहिले आणि त्याच्यामध्ये आनंद वाटला. त्या गोष्टी करताना त्यांच्या मनामध्ये खंत वाटते आहे की नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला जगामध्ये अडकून ठेवणाऱ्या, त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून भगवंताची इच्छा आणि त्याची जशी प्रामाणिक त्याच्यासाठी तयारी होईल त्याला भगवंत पूर्णपणे त्यांच्यावर कृपा करतात. म्हणून जर कोण भागवत मध्ये वर्णन आहे, कोण जर थोडा इंद्रिय तृप्तीमध्ये दिसत असेल तर त्यांनी जर भगवंताच्या चरणाची आश्रय घेतली असेल तर फक्त टाइम फक्त वेळ आहे की एक ना एक दिवस तो त्यातनं मुक्त होईल. प्रामाणिक इच्छा असेल म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान का म्हणतात की अपि चेत सुदुराचार भजते मामानंद निभाग, की इवन इफ ए पर्सन एंगेज इन अबॉमिनेबल एक्शन म्हणजे अतिशय घृणास्पद कृत्यामध्ये जरी एखादा भक्त गुंतला असेल तर त्याला कल्पना आहे की आपण जे करतो ते चूक आहे. असं नाही त्याला वाटतं की मी करतो ते बरोबर आहे, पण त्याला प्रत्येक वेळेला कळतं की त्याला ही इंद्रिय जी आहेत किती उच्छृंखल आहेत आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर कृत्य कुठलंही करताना त्याच्या मनात पापभावना निर्माण होते, त्याच्या भावनात त्याच्या मनामध्ये अपराधाची भावना निर्माण होते. बाहेरच्या लोकांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची अपराधाची भावना निर्माण होत नाही, पण भक्तांच्या मध्ये होते. फरक आहे वैष्णव भक्तांच्या मध्ये आणि जे कर्मी त्यांना कधीही चोरी करताना किंवा अवैध स्त्रीसंग करताना मद्यपान करताना अपराधाची भावना निर्माण होत नाही. तर ही साधूच्या संगतीमध्ये शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जरी तो भक्त अशा दुर्दैवानं अनेक कर्मामध्ये लागला असेल, परंतु अंतःकरणाने त्याची अपराधाची भावना आहे, अंतःकरणामध्ये पापाची भावना आहे आणि ही भावना पाहून भगवंत त्याला एक ना एक दिवस ह्या सगळ्यातून मुक्त करतील. आणि म्हणून अशा लोकांना भक्तीकडे टिकून ठेवणं किंवा भक्ती मार्ग जो आहे हाच केवळ अशा या सर्व वासनेतून मुक्त करू शकतो. आणि म्हणून कथमुनींचं वैराग्य जे आहे हे ते कृत्य करताना त्यांच्या मनामध्ये अपराधी भावना पण आहे, पापी भावना पण आहे आणि त्यातनं परवडतो भगवंतांची त्यांच्यावर कृपा झाली आणि त्यांनी निश्चय केला की या सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजे, आपण वैराग्य हे आलंच पाहिजे. आणि भगवंतावर जर प्रेम करायचं असेल तर या जगातल्या कुठल्याही गोष्टीवर आपण प्रेम करू शकत नाही. भगवंताच्या दृष्टीनं भगवंताच्या संबंधाने आपण सगळ्यांच्याकडे पाहू शकतो, पण भगवंतांना सोडून या जगामध्ये आपण प्रेम करू शकत नाही. आपलं पत्नीवरचं प्रेम, मुलांच्यावरती प्रेम, कुटुंबावरचं प्रेम जे आहे हे भगवंताच्या संबंधामध्ये असेल, भगवंताचं प्रतिनिधित्व म्हणून असेल, तर हे प्रेम जे आहे हे भगवंताकडे सगळ्यांना घेऊन जातं. अन्यथा हे प्रेम नाहीये काम सगळ्यांनाच या भौतिक बंधनामध्ये बंद टाकतो. असं जे वर्णन कृपा करतायत की हा जो कपिल मुनींचा श्लोक आहे, गरुड नसस्यात सजनी नसस्यात पिता नसस्यात नमोचे समुपेत मृत्यम, म्हणजे कोणीही पण गुरु होता कामा नये, पिता होता कामा नये, पती होता कामा नये किंवा राजा होता कामा नये, माता होता कामा नये, जोपर्यंत समुपेत मृत्यम आपले जे संबंधी आहेत त्यांना आपण या जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त करू शकू ही जबाबदारी आहे. तर लोक मिळणारे अधिकार पाहिजेत पण त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. इंद्रिय तृप्ती पाहिजे पण त्याची जबाबदारी जी आहे ती लोकांना नको आहे. तर लोक लग्न विवाह करतात कशासाठी? इंद्रिय तृप्तीसाठी. ही कल्पना नाहीये की ह्यातनं कसं बाहेर पडावं. ह्याच्यासाठी हे विवाह संस्कार जे आहेत, सगळ्या प्रकारचे संस्कार जे सांगितले आहेत, हे आत्मशुद्धी करण्यासाठी संस्कार जे आहेत शुद्धी करण्यासाठी, शुद्धी करत करत हा आत्मा जो आहे हा पूर्ण भौतिक संसारातून मुक्त होतो. ह्या गृहस्थाश्रम स्वीकारला तर त्यातनं येणारं भोग पाहिजे, पण त्याची जबाबदारी जी आहे त्याच्यावरती जे अवलंबून आहेत त्या सर्वांना भगवंताच्या भक्तीमध्ये लावणं, त्या भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, त्यांना कायम स्वरूपाचं जन्ममृत्यू जराव्यातून मुक्त करणं, तर ही प्रमुख जबाबदारी आहे. आजकाल सगळ्यांना वाटतं की माझ्या कुटुंबाला मी पैसे जमवून ठेवले, शिक्षण दिलं तर मी माझी जबाबदारी पूर्ण केली. हा कधी कधी भक्तांच्या मध्ये सुद्धा हा भाव असतो, हा प्रभूजी हा माझा मुलगा अमेरिकेत असतो, हा माझा मुलगा लंडन मध्ये असतो, भक्तांच्या मध्ये सुद्धा कधी कधी हा भाव असतो. तर मला वाटतं की फार मोठं मी कार्य केलं, हा की अरे वा ह्याला लंडनला पाठवलं, अमेरिकेला पाठवलं, ऑस्ट्रेलियाला पाठवलं मारखायला. फार मोठा आता अभिमान वाटतो की अरे मी माझ्या म्हणजे. परंतु खरी जबाबदारी काय, त्यांना कृष्ण भक्त बनवलं आपण, वैकुंठाला पाठवतात का, हे महत्वाचं आहे. तिकडे पाठवणं हे महत्वाचं आहे. तर ही खरी जबाबदारी, ही खरी जबाबदारी प्रभुपाद सांगतात की ही जर जबाबदारी आपण घेऊ शकत नाही तर आपण लग्न करू नये, आई होऊ नये, पिता होऊ नये, गुरु होऊ नये, राजा आपण होऊ नये, सर्व जप करावा आणि भगवत धामाला आपण जावं. दुसऱ्याची जबाबदारी घेऊ शकत नसेल तर कमीत कमी स्वतःची जबाबदारी घ्यावी, हरी बोल आणि पुढे जावं. तर देवहूती म्हणते की तुम्ही स्वतःच्या योग सामर्थ्याने मला सर्व प्रकारची ऐहिक सुख प्रदान केलेली आहेत. आता तुम्ही निघत असल्यामुळे मला अंतिम वरदान. समजा पती जरी विसरून गेला तर पत्नी आठवण करून देते की महत्वाचं काम राहिलं कर्दमुनी प्रभू, तुम्ही मला सगळं दिलं, मला अपत्य झाली, मोठा पॅलेस दिला, प्रभू आता एक काम आहे, फक्त मला अभय द्या. आता दुसरा कोणी विचार करेल की अभय म्हणजे मी सोडून गेलं तर कसं होईल, विचार करेल की अरे मी इथं पती आहे, मी सोडून गेलं तर कसं होईल, काही माझ्यावरती अवलंबून आहे. पण कर्दमुनींना हे ज्ञान आहे जे त्यांनी ब्रह्मचारी आश्रम मध्ये शिकले, उपासना केली, जी साधना केली, त्या साधनेतून, त्या उपासनेतून, त्या तपस्येतून मिळालेलं ज्ञान जे आहे की भगवंत जे आहेत हे सर्वांचं रक्षण करतात, मी नाही. आणि हे त्यांनी देवहूतीला सांगितलं की तू जे आहेस त्याच्यापुढे भगवंत तुझी काळजी करतील, असं नाही की मी तुझी काळजी करतो. तर हे वैराग्य जे आहे कपिल मुनीच्या संस्कारामुळे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. पण काल सुभाष पंडितचा चिरोभाव तिनाशी काय लिहिला ऐकला, तर ती एक लिहिला आहे पहा की सुभाष पंडितनी आपला गृहस्थाश्रम जो आहे किंवा आपला जो संसार जो आहे हा कसा कृष्ण सेवेभोवती गुंतला होता, त्यांचा पूर्ण संसार कसा त्यांनी तो केलेला आहे, कसं त्यांनी पाहिलं की सर्व काही जे आहे हे वैष्णवांच्या सेवेसाठी आहे. मानस देह घेह जो किचू मोर अडकिलो तू आपदे नंद किशोर, जे काही आपल्याकडे आहे. तर चैतन्य महाप्रभू यांचं आवडतं ठिकाण श्रीभास पंडित, यांच्या घरामध्ये नृत्य करणं, कीर्तन करणं. तर नृत्य कीर्तन करत असताना श्रीभास पंडितचा एकमेव पुत्र जो आहे त्याचा मृत्यू होतो. चैतन्य महाप्रभू सुंदर असं नृत्य करतायत, नित्यानंद प्रभू नृत्य करतायत, अद्वैत आचार्य सगळे वैष्णव अतिशय कृष्ण भक्तीमध्ये रुंद होऊन गेलेले आहेत, बाहेर काय चाललेल्याची कल्पना नाही. श्रीवास थोडस रडण्याचा थोडासा कुंडण्याचा आवाज ऐकतात आणि बाहेर येतात आणि पाहतात, हे सांगण्यासाठी येतात की त्रास देऊ नका, आतमध्ये सुंदर कीर्तन चाललेलं आहे. पण त्यांना कळतं की आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, तर त्यांना काही वाटत नाही. ते आपल्या पत्नीला आणि सगळ्या बायकांना सांगतात की तुम्ही जर रडणं थांबवलं नाही तर मी जाऊन गंगेमध्ये उडी देईन. ताबडतोब त्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या तुम्ही रडत असेल तर हळू आवाजात रडा, तुमच्या भावना कंट्रोल करू शकत नसेल. पण चैतन्य महाप्रभूचं कीर्तन चाललेलं आहे, त्याला तुम्ही त्रास देऊ नका. रात्र जाते सकाळ झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू पाहतायत की सगळं साम सुम एकदम शांत आहे घरामध्ये. विचारतात की श्रीवास तुझ्या घरामध्ये काय घटित घडलेलं आहे. श्रीवास म्हणतात की प्रभू सर्व पुण्यशील कर्मांचं जे स्रोत आहे तुम्ही, किंवा सर्व ऑस्पिशियसनेस मराठीमध्ये काय म्हणतात शुभ, सर्व शुभ ह्याचं स्रोत आहात तुम्ही, तर तुमच्या उपस्थितीमध्ये अशुभ अशी घटना कुठली होऊ शकेल? जिथं तुम्ही शुभ उपस्थित राहा तिथं अशुभ काय होईल? तरी पण काय झालेलं आहे शिवा, सांग मला. तर शिवा काही सांगत नाहीत, माझ्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. तर इतर वैष्णव सांगतात की रात्री शिवास पंडितचा मुलाचा निधन झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. चैतन्य महाप्रभू सांगतात, विचारतात त्याला, तू मला काय सांगितलं नाही रात्री मी कीर्तन थांबवलं असतं? आणि शिवास म्हणतात, म्हणूनच मी सांगितलं नाही. कारण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणी भगवंताचं नाव ऐकत किंवा भगवंताचं नाव घेत देह सोडेल तर त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. इथं तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या मुखातून आपलं नाव घातले, त्याच्यापेक्षा भाग्यवान, ह्याच्यापेक्षा शुभ घटना कुठली आहे? आणि म्हणून मी सांगितलं तर तुम्ही थांबवलं असतं. पण माझा मुलगा जाणार होता, जाणार होता, त्याच्यामुळे काय तुमच्या कीर्तनामुळे ह्याच्यामुळे त्याला काही बाधा नाही आली. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की एवढं तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, तर तुम्हाला सोडून मी कसं जाऊ शकू? हा भगवंताचा भाव आहे. जो भगवंताला सोडत नाही त्याला भगवंतही सोडू शकत नाही. हा दोघा एकमेकांचा भाव आहे, एकमेकांची ही कायम. काल देवीदास प्रभूंनी सांगितलं की आध्यात्मिक जगामध्ये दोनच गोष्टी सांगतात, कुठला एक भगवंत भक्ताच्या पाठीमागे आहे आणि भक्त भगवंताच्या पाठीमागे आहे. तर श्रीवास चैतन्य महाप्रभू सांगतात की तुम्ही जिथं आहात तिथं कुठली गोष्ट अशुभ घडणार आहे? तरी पण श्रीवास का सांगितलं नाहीत मला? तर श्रीवास वर्णन करतायत की तुमचं जे कीर्तन जे आहे ते आमच्या घरालाच नव्हे सगळ्या ब्रह्मांडाला शुभकारक आहे. आणि याच्यामुळे जे आध्यात्मिक प्रकाश सगळ्या जगामध्ये पडतो त्यामध्ये एखाद्याची छोटी गोष्ट जी आहे, जो जातशी ध्रुव मृत्यूच्या जन्माला तो कधीतरी मरणारच आहे. आणि माझं जे भाग्य आहे की तुमच्या तोंडून हरे कृष्ण महामंत्र ऐकत माझा मुलाचा देह त्याने त्याग केलेला आहे, याच्यासारखी भाग्यवान गोष्ट कुठली? याच्यासारखं भाग्यवान काय? तर आपल्या मुलाच्या अंत्यक्रिया करण्यासाठी चैतन्य महाप्रभू स्वतः त्या मुलाला घेऊन जातात. आणि चैतन्य महाप्रभूचा स्पर्श झाल्यानंतर तो मुला पुन्हा त्याच्यामध्ये प्राण येतो आणि चेतना येते. तर चैतन्य महाप्रभू तू का निघून चाललास? हा म्हणतात की प्रत्येक जीव स्वतःच्या कर्माने येतो, स्वतःच्या कर्माने जातो. तर माझं या जगातलं कर्म संपलं आणि मी माझ्या धामाला, तुमच्या नियंत्रणाखाली सगळं काही चाललेलं आहे प्रभू, तुमच्या इच्छेनुसार मी आलो, तुमच्या इच्छेनुसार मी चाललेलो आहे. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की श्रीवास आजपासून मी आणि नित्यानंद ही दोघही तुझ्या मुलासारखे आहोत. जर समजा भौतिक गोष्ट निघून गेली तर त्या बदलामध्ये आपल्याला काय मिळते? पहा, कृष्ण मिळतात. तरी एक मुलगा स्वतःचा निघून गेला तरी मिळालं काय? कृष्ण स्वतः सांगतात की मीच तुझा मुलगा आहे. आणि ते खरं जात आहे, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सोयरा कृष्ण माझा, सगळी नाती जी आहेत ही कृष्णाबरोबर आहेत. पुत्र, पती, सांभाळ करणारा, सगळी जी आहेत ही सगळी नाती कृष्णाबरोबरची आपली आहेत. हे मूळ नातं आहे आणि त्याची प्रतिकृती या जगामध्ये आहे. कोण पती म्हणून येतो, कोण पत्नी म्हणून येते, वास्तविक काय फरक आहे? काही फरक नाही. जसं एका स्त्रीला पॅन्ट शर्ट घालून उभा केला तर ती पुरुष होऊ शकते का? किंवा त्या पुरुषाला साडी नेसवली तर ती स्त्री होऊ शकते का? नाही. तर त्याप्रमाणे आत्मा जो आहे तो सगळ्याच आहे, फक्त बाह्यरूप धारण करण्यात आलेला आहे. कोणी स्त्रीचं, कोणी पुरुषाचं, कोणी अमेरिकेचं, कोणी भारतीयांचं, हे सगळे निर्णया प्रकारचे वस्त्र धारण केलेले आहेत. त्यामुळे पंडित जो आहे, शास्त्रविद जो आहे, तो हे जाणतो की बाहेरच्या कपड्यावरती नाही आहे, आतमध्ये जे आहे आत्मा, हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्याला कुठल्या प्रकारचा शोक नाही आहे. शोक करत असला तरी शोक नाही आहे. असं अर्जुनाला पूर्वी भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, अभिमान्यूचा मृत्यू झाला. आता अर्जुनाने काय करावं? रडावं की नाही? आत्मा आहे. एका ठिकाणी सांगतात तू भीष्माला मार, एका सगळे आत्मेच आहे, ते आज आहेत, उद्या आहेत, नाही हे होते पूर्वी आहे, तूही आहे, मी आहे. मग अर्जुनाने काय करावं? रडावं की नाही? मग काय युद्धामध्ये असा मृत्यू झाला, कृष्ण स्वतः रडावं लागतात. असं नाही की लोकांना शोक होऊ नये वडील किंवा पती किंवा पत्नी किंवा मुलगा गेला तर, पण त्या शोकाच्या पाठीमागे एक भावना पण आहे. काय भावना आहे? की दोन्ही भावना आहेत, एक आपल्याला सोडून गेला पण दुसरा भगवत धामामध्ये गेला. मागे एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला मुलगी, हा हे पूर्वीच्या काळातले, आताच्या लव्ह मॅरेजच्या गोष्टी नाही, पूर्वीच्या काळातली मुलगी ही लग्न होईपर्यंत कुणाला बाहेर कुठेही जात नाही, उंबरड्याच्या बाहेर कुठेही जात नाही. तर अशा मुलीचं ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला घरातले सगळे रडायला लागतात. हा आजकाल सगळे हसायला लागतात, जा एकदा भरपूर झालं. तर रडायला लागतात सगळे. आता रडतात त्याच्यासाठी, रडणार होते मग लग्न कशाला करून दिलं? सुन घ्या ना तुमच्याकडे. नाही त्यांना माहितीये एक ना एक वेळ आपल्या मनात नाही जाणार आहे. तर दोन कारणासाठी रडत पण आपल्याला आनंद असतो की आता ही आपल्या घरी चाललेली आहे. आपलं हे जे घर आहे हे कायमचं घर नाही, मुलीला आपल्या पित्याचं घर सोडावं लागणारच. तिच्याबद्दल दुःख आहे पण आनंद कशाचा आहे? तिचं संरक्षण करणारा तिचा पती आहे, तिच्या घरी ती चाललेली आहे. तर हा भाव जो आहे हा एकाच वेळेला दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. तसंच भगवंताचे भक्ती जे आहेत, तो कोणी जर मृत्यू जरी झाला त्याला माहिती हा गेला आपल्याला सोडून, आपल्या बरोबर होता, परंतु जातो कुठे? खऱ्या घरी, आपल्या जाऊ देवाची या गावा, आपल्या खऱ्या घरी जातोय. तर तो आनंद पण आहे, दुःख होतच आहे. असं नाही की आपण निरागदी जगाच्या हृदयाची आहोत, आपल्याला काही होणार नाही, हा अहम आत्मा अहम ब्रह्म अहम ब्रह्म असं होणार नाही. तर जे सगळे नाती आहेत हे कृष्णाच्या संदर्भाने आपण जर पाहत असू, शोक जो आहे हा अहंकारातून निर्माण झालेला नाही आहे, प्रेमातून निर्माण झालेला आहे, भगवत प्रेमातून निर्माण झालेला आहे. म्हणून का आपण जे शास्त्रामध्ये पण असं रघुनाथ दास गोस्वामींना ज्यावेळेला त्यांनी पाहिलं, चैतन्य महाप्रभू निघून गेले, रूप सनातन सगळे निघून गेले, ते त्यांची इच्छा काय झाली? गोवर्धन पर्वतावरती जाऊन आपण आत्महत्या कराव्या. तुम्हाला वाटेल की आई डिप्रेस झाला की हल्लीची लोक पण अशी होतात, आत्महत्या करावी. तर त्याच्यामध्ये भाव हा नाही आहे की डिप्रेशन आलं किंवा स्ट्रेस झाला, नाही, प्रेम आहे की चैतन्य महाप्रभू शिवाय ह्या सगळ्या वैष्णवांशिवाय मी राहत नाही. पाषाणी कुठी बो माता की भिंतीला डोकं फोडून मला रक्त बंबाळवा इथपर्यंत ह्या सगळ्यांना सोडून प्रार्थना करतायत रोतमदास. कशासाठी? कारण डिप्रेशन म्हणून नव्हे तर प्रेम आहे म्हणून. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, असं नाही कुठल्या प्रकारचे आपल्या कुटुंबाविषयी भावना नसाव्यात, निगरघट्ट असावं भक्त म्हणून. तर ह्या सगळं जे आहे ह्या सर्व भावना सुद्धा भक्तांच्या मध्ये आहेत, परंतु भगवत भक्त कृष्ण भक्ताचं केंद्रबिंदू आहे सगळ्या भावनांच्या पाठीमागे. ह्या सगळ्या सुखात मध्ये अथवा दुःखामध्ये तो एकच पाहतो की कृष्ण पाहतो. आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये की संसारामध्ये आल्यानंतर संसारातली जी काही गती आहे प्रकृतीची, ती प्रत्येकाला स्वीकारावी लागेल. हा एक ना एक दिवस स्वीकारावी लागेल. पण त्या पाठीमागे जीवात्मा जो आहे हा भगवत धामामध्ये जाण्यासाठी त्याचं वाटचाल चाललेली असेल, तर ही सगळी तथाकथित आलेली सुख दुःख जी आहेत ही कामाला लागली. अन्यथा पुन्हा जीव पुन्हा पुन्हा स्वरूपात ज्याप्रमाणे सांगतात की तुझे पुन्हा पुन्हा त्याच करण्यासाठी तो या जगामध्ये येत राहील, जोपर्यंत तो पूर्णपणे वैराग्य प्राप्त करून भगवत धामामध्ये जाणार नाही. तर कदममुनी आणि देवहूती या प्रकरणामध्ये जरी कदममुनी जी कुठली अपेक्षा असली ती भगवंतांनी पूर्ण केली. आणि त्यांना चैतन्य चरितामृत सांगितलं आहे की जो कृष्णाच्या शरणी येतो त्या मनामध्ये कुठली जरी भावना असेल तर ती आपोआप दूर होते. त्याप्रमाणे अग्नीमध्ये गंज पडलेलं लोखंड टाकलं तर काय होतं? गंज जळून जातो आणि लोखंड राहतं. त्याप्रमाणे भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर त्याच्या ज्या वासना आहेत त्या जळून जातात आणि आत्मा जो आहे सच्चिदानंद शुद्ध होतो. तर त्याच्यासाठी संस्कार जे आहेत, म्हणजे आपल्यावर टाकलेला जो वासनांचा गंज जो आहे हा भगवंताच्या भक्तीच्या अग्नीमध्ये टाकला की तो आपोआप निघून जातो. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की स्त्री पुरुष हे कसे आहे? स्त्री म्हणजे अग्नी समान आहे आणि पुरुष हा लोण्यासारखा आहे. अग्नी आणि लोणी कधी एकत्र राहू शकतं का? नाही, उलट लोण्यामुळे अग्नी प्रज्वलित होतो, जास्त त्याच्या वासना भडकतात. आणि विवाह संस्कारामध्ये काय की एक भांड आहे, हे लोणी त्या भांड्यात ठेवून अग्नीवरती मला जर अग्नी दिला, उष्णता दिली, तर सोने मिसळतं, त्याचा परिणाम अग्नीवरती होत नाही. हे भांड जे आहे आज गृहस्थाश्रम आहे. आणि मग तेच लोणी योग्य कार्यासाठी वापरण्यात येतं, खायला वापरण्यात येतं, यज्ञाला वापरायला येतं. पण दोन्हीचा संपर्क राहते, यज्ञामध्ये सुद्धा घालण्यासाठी वापरण्यात येतं, पण ते मर्यादा आहे आपल्याकडे. तर त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम हा भांड्यासारखा आहे. ते दोन्ही लोणी आणि अग्नी दोन्हींच्या मध्ये काय आहे, हे भांड आहे. तर त्याप्रमाणे त्यातलं बंधन आहे त्याला. तर या समाजामध्ये आपण पाहतो की आज लहान मुलंही तेच पाहतात आणि मोठी मुलंही तेच पाहतात. टीव्ही मध्ये असा किंवा पुस्तकामध्ये असा किंवा वर्तमानपत्रामध्ये असा, कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. त्यामुळं ज्या गोष्टी लहानपणी आपण ऐकू नयेत, पाहू नयेत, त्या गोष्टीपासून दूर राहायला शिकलं पाहिजे. त्या गोष्टी लहानपणापासूनच अवलंबित आहेत. लहानपणापासून सगळ्यांना मोकळेपणाने मिळालेले आहेत. तर काकू हा आमच्या घरी नारायणचा कधी कधी प्रसंग येतो की त्याला कसं स्वयंपाकघरात दूर ठेवायचं, कारण आई स्वयंपाक करायला लागली लहान मुलगा की मलाही जावं सगळी त्याला वाहतुकीच्या घरातली भांडी जरी नाही माझी आई करते तेच पाहिजे. कधी जाऊन चाकू घेतो पळतो जाऊन आपल्या खोलीमध्ये काय करतो, बापाला चिंता आईला चिंता. त्याला वाटतं की मी चांगलंच करतोय, आई करते त्याच्यामुळे मी करतोय. आपण बापाला चिंता असते की याचं पोट कापेल कापेल काहीतरी घाण करून घेईल. तर ही चाकू जो आहे तर त्याच्या हातामध्ये ठीक आहे, पण तो कसं वापरायचं त्याला माहिती नाही, ज्ञान नाहीये लहान मुलाला. तर त्याचप्रमाणे मैथून ठीक आहे. तसं महाराजांच्या पुस्तकामध्ये सुंदर महाराज सांगतात की सेक्स इज अ गिफ्ट ऑफ गॉड, इट कॅन बी गुड फॉर गॉड सर्विस, बट इफ समवन इज ऑब्सेस्ड बाय इट ही मे गेट मॅड. म्हणजे मैथून ही खूप चांगली गोष्ट आहे जर भगवंताच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग केला तर, नाहीतर ही गोष्ट आपला पूर्ण घात करेल. तर त्याच्यासाठी बघा, शरीर स्त्रीच्या शरीराची रचना, पुरुषाची पुरुषाच्या शरीराची रचना, त्या शरीराची रचना बघितल्यानंतर त्या दोन शरीराचे संबंध कशासाठी येतात हे आपण सायकोलॉजिकली जाणून घेऊ शकतो. त्याच्यासाठीच पात्र आहे, फक्त गर्भधारणा आणि पुत्रप्राप्ती त्याच्यासाठीच केलेलं आहे. शरीराची रचना आपण पाहिली तरी तर फक्त तृप्तीसाठी नाही केलेलं. तर हे ज्ञान जळला लहानपणापासून मिळतं, मग चाकू हातात घेऊन त्याला कळतं घ्यायचं काय करावं. मग विवाह संस्कार जो आहे की ब्रह्मचार्यालाही शिक्षण दिलं जातं, घरामध्ये स्त्रीलाही शिक्षण दिलं जातं आणि दोघेही काळ एकत्र येतात. तो गृहस्थाश्रम प्रभुपाद सांगतात की वैकुंठासारखा आहे. तर आज हे शिक्षण जे आहे, लैंगिक शिक्षण, लहानपणापासून लहान दोन वर्षाचा मुलगा आपण पाहतो, पाच वर्षाचा मुलगा आपण पाहतो, 16 वर्षाचा मुलगा आपण पाहतो आणि 70 वर्षाचा म्हातारा आपण पाहतो. काही बंधन नाही, कुठं सुरू करावं आणि कुठं अंत करावा काही बंधन नाही. त्यामुळं सर्व समाज आपण पाहतो की कसा उच्चृंखल इंद्रिय तृप्तीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून जायते वर्णसंकरा, भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे वर्णसंकर आहे. तर ह्यासाठी अशा समाजामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक उन्नती करणं अतिशय मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की शास्त्र जो झुगारून देतो त्याला कुठेही मर्यादा घालू शकत नाही. आपण शास्त्र हे मर्यादा आहे. आपण जगामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी पाहतो, आजकाल समलिंगी विवाह, विरुद्धलिंगी विवाह, कसल्या कसल्या प्रकारचे विवाह, ते शास्त्रसंमत जे आहे. तर शास्त्रसंमत विवाह कसा म्हटलेला आहे, ही व्याख्या जर सोडली तर आपण अनेक प्रकारच्या व्याख्या होत जातील. आपापल्या डेमोक्रसीनुसार सगळे लोक एकत्र येतील की हे आहे हे आहे हे आहे, मग सगळे देशाचे कायदे बदलू शकतात. तर आपल्याला माहिती आहे की 2 मागच्या वर्षी बेंगळोरमध्ये जवळ बारमध्ये कोणी मुली गेल्या आणि त्यांना आता ही वाईट घटना ती पण मारामार करून बाहेर पडलं. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही काय करू आमच्या जीवनामध्ये, आम्हाला काय बंधन असतं, आम्ही काय करू, आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, आम्ही काय करू बारमध्ये जाऊ दारू पिऊ कुठल्या पोरावर बसू, तुम्हाला घेऊन काय करायचंय. तर आता ते थांबवणारे लोक संस्कार होते त्यांच्यामध्ये, पण वाईट मार्गाने थांबवलं. तर हे जे आहे की आम्ही काय करू, मी स्वतंत्र आहे, मी काय करेन, मी काय करू शकेन. तर हे जी दुर्दैवानं स्वतंत्र वृत्ती आपल्याला या लोकशाहीनं दिलेली आहे, तर आपण घात करते. कुठेही मर्यादा नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या पैसा किती कमवावा काही मर्यादा नाही. आज जे कोणी मार्केटिंग मध्ये आहेत बाजारामध्ये वस्तू जी आपल्याला 50 रुपयाला मिळते त्याची खरी किंमत 5 रुपयेही नसते. पण सरकारची किती फायदा घ्यावा याला मर्यादा नाहीये. कुणीही किती फायदा घेऊ शकतो. हा लिंबू तुम्ही गेलात साधारण बाहेर कुठेतरी शेतामध्ये 4 आणाला मिळेल 8 आणाला मिळेल, बाहेर तुम्हाला 2 रुपये द्यावे लागतात. हे 1.5 रुपये कोणाला जातात? ते शेतकऱ्याला विचारायला जात नाही. ते तिसरा कोणतरी खातो. कारण फायदा किती घ्यावा याला मर्यादा नाहीये. त्यामुळे सगळ्याच गोष्टी या कलियुगामध्ये मोकाट सुटलेल्या आहेत. अशा वेळेला इंद्रिय निग्रह करणं हे अतिशय कठीण काम आहे. तर केवळ प्रभुपाद त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतरच कमीत कमी अपराधी भावना जी आपल्या मनामध्ये येईल की आपण करतोय ते चुकीचं आहे. या निष्कर्षावर आपण आलो तरी एक ना एक दिवस आपली आध्यात्मिक उन्नती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री प्रभुपाद की तंत्रा श्रीमद भागवतम की. काही प्रश्न आहेत का?